नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. येत्या 25 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं 24 तारखेला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालण्यासंदर्भात सर्व राजकीय पक्षांच्या सहकार्याची मागणी या बैठकीत करण्यात येणार आहे. 20 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. नवी दिल्लीत गेल्या वर्षी झालेल्या G20 शिखर परिषदेची एक वसुंधरा एक कुटुंब एक भविष्य ही संकल्पना अद्यापही समर्पक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ब्राझीलच्या रिओ दी जेनेरिओ इथं G20 देशांच्या शिखर परिषदेत सामाजिक समरसता तसंच भूक आणि गरिबी निर्मूलन या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते काल बोलत होते. G20 गटानं महिला नेतृत्व आणि युवकांना केंद्रस्थानी ठेवून सर्वसमावेशक विकासाला प्राथमिकता दिल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं. जागतिक स्तरावरील अनिश्चिततेचा परिणाम दक्षिणेकडील देशात अन्न इंधन आणि खत या क्षेत्रावर होत असून या मुद्द्यांना प्राथमिकता दिल्याखेरीज शिखर बैठकीतली चर्चा यशस्वी होणार नाही याकडे त्यांनी जागतिक नेत्यांचं लक्ष वेधलं. दरम्यान G20 शिखर परिषदेत रिओ जाहीरनामा सादर करण्यात आला असून यामध्ये जगभरातल्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ब्रिटन इटली फ्रान्स नॉर्वे पोर्तुगाल आणि इंडोनेशियाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली. या देशांदरम्यान द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. गांधीनगर इथं राष्ट्रीय रक्षा विद्यापीठात अखिल भारतीय पोलीस सायन्स काँग्रेसच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज होणार आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यावेळी उपस्थित असतील. अमित शहा 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून ते इतर काही कार्यक्रमांमध्येही सहभागी होणार आहेत. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून के संजय मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या शिक्षण मंत्रालयात उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. ऑगस्ट 2020 पासून या पदावर असलेल्या गिरीशचंद्र मुर्मू यांची ते जागा घेतील. राष्ट्रीय युवक महोत्सव 11 आणि 12 जानेवारी 2025 रोजी विकसित भारत युवा नेतृत्व संवाद म्हणून साजरा केला जाणार आहे. केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. या मंचामुळे देशातल्या युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याची आणि आपला दृष्टिकोन त्यांच्यासमोर मांडण्याची संधी मिळणार आहे. देशभरातल्या युवकांमधून प्रतिभा शोधणं आणि तिचा विकास करणं हा यामागचा हेतू असल्याचं मांडवीय यांनी सांगितलं. परभणी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अवैध धंदे आणि पैशाची वाहतूक रोखण्यासाठी स्थिर आणि फिरत्या पथकांमार्फत वाहनांची तपासणी केली जात आहे. याअंतर्गत निवडणूक पोलीस निरीक्षक राजेश दुग्गल यांनी काल फिरत्या पथकाच्या माध्यमातून इतर वाहनांसोबत पोलिसांच्या वाहनांचीही तपासणी केली. रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातल्या अंजनवेल समुद्रकिनारी डिझेल तस्करी सुरू असताना पोलिसांनी 9 आरोपींना रंगेहात पकडलं असून त्यांच्याकडून बोट आणि टँकरसह 2,05,95,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. जिल्ह्यातल्या काही किनाऱ्यांवर डिझेल तस्करी सुरू असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. कलावंतांना आपली कला राष्ट्रसेवेसाठी समर्पित करण्याची प्रेरणा संस्कार भारती देते असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कुलकर्णी यांनी केलं आहे. ते काल बीड इथं संस्कार भारतीच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त घेतलेल्या कुटुंब मेळाव्यात बोलत होते. बीड इथल्या ऐतिहासिक दीपमाळेवर झालेल्या या कार्यक्रमात सहस्त्र दीपालंकार आणि गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. बिहारमध्ये सुरू असलेल्या महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना जपानशी होणार आहे तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात चीन आणि मलेशिया यांच्यात लढत होणार आहे. या स्पर्धेतले 5ही सामने जिंकून भारत 15 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. चीन खुल्या मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून शेनझेन इथं सुरुवात होत आहे. भारताच्या बी सुमित रेड्डी आणि एनसिक्की रेड्डी यांची मिश्र दुहेरीच्या 32व्या फेरीत अमेरिकेच्या प्रेस्ली स्मिथ आणि जेनी गाई यांच्याशी लढत होईल. भारताचे सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी पुरुष दुहेरी स्पर्धेच्या 1ल्या फेरीत चायनीज तैपेईच्या जोडीशी सामना होईल. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनचा सामना 7व्या मानांकित मलेशियाच्या ली झी जियाशी होणार आहे. महिला एकेरीच्या लढतीत PV सिंधूची थायलंडच्या सुपानिडा कोतेथोंगशी लढत होणार आहे. राज्याच्या बहुतांश भागात थंडीची चाहूल लागली असून अनेक जिल्ह्यात किमान तापमानात घट झाली आहे. काल अहिल्यानगरमध्ये सर्वात कमी म्हणजे 12.6° सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. येत्या 24 तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.